चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस बिल देण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कारखान्यांविरोधात कारवाई करा, मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश। प्रदेशाचे ऊस आणि साखर उद्योग मंत्री श्री सुरेश राणा यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय अधिकाऱ्यांबरोबर मासिक बैठक संपन्न झाली। ही बैठक लालबहादूर शास्त्री ऊस शेतकरी संस्थान उत्तर प्रदेश लखनौच्या सभागृहात झाली। बैठकीमध्ये ऊस बिल भागवणं, सध्याची साखर कारखान्यांची स्थिती, ऊस गाळप, साखर उत्पादन, ऊस शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित निस्ताराव्यात याबाबत मुख्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। या बैठकीमध्ये माननीय मंत्री यांच्याकडून उर्वरित ऊसाचं बिल लवकरात लवकर न भागवणं, याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या साखर कारखान्यांविरोधात कडक भूमिका घ्यावी असे आदेश देण्यात आले आहेत। कोरोना पार्श्वभूमीवर विपरीत स्थिती असतानाही प्रदेशात पहिल्यांदाच 1,239 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन यंदाच्या गाळप हंगामात करण्यात आल्याचं ऊस आयुक्त यांनी मंत्र्यांना सांगितलं। हे उत्पादन संपूर्ण भारताच्या साखर उत्पादनात 47% आहे। सध्याच्या गाळप हंगामात कोरोना असूनही एकूण 119 कारखान्यांपैकी 80 कारखान्यांनी यशस्वी गाळप केलं। ते गेल्या वर्षी या दरम्यान 104 कारखाने बंद झाले होते, तर प्रदेशातील साखर कारखान्यांकडून आतापर्यंत 10,918 लाख क्विंटल ऊस गाळप करण्यात आला, तर गेल्या वर्षी या वेळेपर्यंत केवळ 10,213 लाख क्विंटल ऊस गाळप झालं होतं। सध्या सरकारकडून रिकॉर्ड 97,976 करोड रुपयाचा एकूण ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना आतापर्यंत देण्यात आले आहेत, तर ऊस शेतकऱ्यांचे 18,931 करोड रुपये भागवले आहेत, जे जवळपास 56% आहे। लॉकडाऊन दरम्यान साखर विक्री नगण्य असली तरी 5,000 करोडपेक्षा अधिक पैसे भागवण्यात आले आहेत। ऊस आयुक्तांकडून थकबाकी भागवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या 118 साखर कारखान्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे। समीक्षा बैठकीवेळी ऊस आयुक्त श्री संजय आर भुसरेड्डी, संयुक्त निदेशक साखर कारखाना संघ श्री आर पी सिंह, अपर ऊस आयुक्त श्री वाय एस मलिक, श्री आर पी यादव, श्री व्ही के शुक्ला, संयुक्त ऊस आयुक्त श्री व्ही बी सिंह, श्री विघ्नेश कनौजिया एवं उप ऊस आयुक्त श्री आर एन यादव आदी उपस्थित होते।